गुरु ओम। अथ एकादशोध्याय श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री गुरुभ्यो नमः। श्रोते आदरे मज बोलती, आरवली यात्रा घडविली चित्ती, वरी मंत्राची कथली महती, धन्य केले आम्हाला गुरु मंत्राते सांगून, आम्हास केले पावन, वाटे करविले अमृतपान, संजीवनी दिधली गुरु चरित्र संजीवन, तू दाखविलेस उकलून, दिव्यत्वाचे घडले दर्शन, संभ्रम जाई विलयास, तरी आता कथिरे काही, आम्ही अधिक हो उतराई, सर्व इंद्रियांच झाली घाई, कथिरे कथी लवलाही, मी तुमचे अडकलो प्रेमांत, सांगतो सांगतो भावे शांत, गुरुचे प्रेमासे उदात्त, शीत शांतनी प्रशांत, उमललेल्या फुला संगत, भ्रमरेती सुगंध शोधित, तैसे हे असती साधू संत, सुगंधित फुलापरी, येती भवभय भ्रमर, भाऊंचे कडे वारंवार, जीवन कराया मधुर, मधुमक्षिका बनोनी, कोणी येती पुत्रकांक्षांनी, कोणी पुत्र मरती म्हणोनी, कोणी लग्न व्हावे म्हणोनी, कोणी परीक्षा कारणे, कोणी सांसारिक अडचणींनी, कोणी शारीरिक दुःखांनी, करावया परमार्थ साधनी, भ्रमर येती गुंजत, ऐशा नानाविध दुःखांनी, लोक सांगती कर्मकाणी, भाऊ मात्र शांत मनी, ऐकून घेती सर्वते, प्रसाद देवाला लावणी, मार्ग काढती शोधुनी, कर्म घेती करोनी, इच्छा करीती पूर्ण, अभिमान वाटतो सांगण्याला, कि कोणी येथोनी न गेला, जो रिक्त हस्ते परतला, गुरुपासोनी माझ्या, जे श्रद्धेने येती भाऊपाशी, ते बनुनिया मधमाशी, चिटकोनी राहती चरणाशी, जीवन मधुर कराया, तुमच्या कुलदेवताची सेवा, भाऊ सांगती करावया, तेकी समर्थ तारावया, भक्त जन तुम्हाला, कुलदैवत असता प्रसन्न, आराध्य करतील सन्मान, भक्ती मार्ग सुलभ करून, मोक्षाप्रत नेईल, जैसे धन्वंतरी नाडी भगती, तैसे भाऊ कुलदैवत शोधिती, भक्ता करती प्रसन्न चित्ती, मार्ग सुलभ सांगोनी, अमुची नवलाई कुलस्वामिनी, गुप्त होती स्वकुलांमधुनी, पूजा न घेतली स्वीकारुनी, तीन पिढ्या पर्यंत, परी गुरु असता प्रसन्न, दैवते येती धावून, साह्यार्थ कर जोडून, उभी राहती भक्तांपुढे, तैसीच नवलाई जननी, भाऊंना सांगे दर्शन देऊनी, मी स्वकुला प्रवेशुनी, कल्याण करीन मुलांचे, आमची पूजा स्वीकारुनी, प्रसन्न झाली कुलस्वामिनी, जय नवलाई भद्रकारणी, शरण शरण तवपायी, आता जाहलीस प्रसन्न, तरी घ्यावे मज करवी लिहून, श्री गुरुचे चरित गुणगान पूर्ण करोनिया, भैया साहेब दिवाणजींचे कुलदैवत होते शंकराचे, पिंडी देती पूर्वज तयांचे, पूजा व्यासी नित्य, पूजा न होई बरोबर, कुलदैवताचा करती अव्हेर, आजारी पडती सहोदर, वारंवार सगळे प्रश्न पुस्ता भाऊंना, म्हणे उपाशी ठेविता कैलास राणा, दही भाताचे नैवेद्याविना, सुख कैसे इच्छता, प्रकाश पडला डोक्यात, कि बंधूला नित्य असे दिसत, दही भाताचे ताट फिरत, पिंडी भोवती स्वप्नात, उकल होता प्रश्नाचा, अभिषेक करीती रुद्राचा, नैवेद्य दाखविती दही भाताचा, भोळा सांब प्रसन्न होई, यावरून श्रोतृग्रह कुलदैवत श्रेष्ठ जाण, तुम्ही त्यास अव्हेरून भव सुख न साधाल, म्हणून भाऊ सांगती, नित्य वाचावी सप्तशती, कुलदैवत होई प्रसन्न चित्ती, संसार सुख लाभेल, कोणा शिव कवच सांगती, कोणा अथर्वशीर्ष सांगती, पाहोनी भाविकाची भक्ती, मंत्र सांगती त्यांना, ऐशा वेगवेगळ्या मार्गांनी भक्तांची करांगुली धरुनी, भक्ती मार्ग दाखवनी, इच्छित स्थळी नेती, परी आता सांगू लागले, शरीर माझे असे थकले, पहिल तिरी नेत्र लागले, चाल वाटसे खुंटली, मधुमेह होता शरीरी, वरी रक्तदाब जोर करी, ते पहुडती पलंगावरी, आजारी असताना, परी जेव्हा जेव्हा पडती आजारी, शिवलिंग दिसे पोटावरी, आरोग्य लाभते शरीरी, हिंडू फिरू लागती, पडल्या पडल्या पलंगावर, दर्शन देती हरिहर, श्री वेतोबा राजेश्वर, नित्य भेटत असे त्यांना, कधी दत्तात्रेय दिसती, चुंबन घ्याया जवळ येती, परी अवचित येई जागृती, हळहळती मनांत, भूमिया पूर्वस सातेरी, मंगेशिनी शांता दुर्गेश्वरी, एक विरा येई समोरी, दर्शन द्याया भाऊंना, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी भगवंत आळवावा, न लगे सायास जावे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण, ऐसी तुकारामांनी कथिली जी अभंगवाणी घडे भाऊंचे जीवनी तैसेच काही आम्ही जात असू फिरावयाला भाऊ आळवीती श्लोकाला वाटे की पैल तीराला पाऊले का वळतीन सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुण म्हणता अनंता रघुनायका मागणी हिची आता असे ते असता बोलत मी त्यांना मध्येच अडवीत परी म्हणते आता सोबत थोडीच आहे माझी ते सत्य जरी वदती तरी नेत्राला येई भरती आणि वाटू लागे भीती अंतर्मनांत माझ्या कधी कधी सांगती पहाटेच्या समयी येती कोणी अज्ञात व्यक्ती पूजा करीती माझी कधी कोणी स्त्री येऊन दाबीत असे माझे चरण कोणी उद्बत्ती ओवाळून मस्तक ठेवती चरणांवरी असा मी आहे कोण कि या व्यक्ती पहाटे येऊन पूजा करती माझी जाण काय आश्चर्य कळेना आम्हाला कळले नाही ही अतर्क लीला काही इह लोकींची कार्यवाही वाटे परी संपली म्हणून या बोलावीतीन या स्वर्ग लोकींच्या विभूतीन स्वर्गात त्यांची वाट बघतीन पूजनासाठी होते जे त्यांचे सुभक्त त्यांचे घरी जाऊन राहत आवडीने पुसती मनोरथ शुभेच्छा दर्शवनी नातवाचा असता वाढदिवस आम्ही गेलो भेटावयास परी बेचैन वाटे जीवास तेच दिनी त्यांना म्हणे बरी किरे तुम्ही आलांत तुमचीच वाट होतो पाहत मी पाय असता चेबीत उद्देशून बोलले नंदाला मी सर्व काही तुला दिले तुझे कल्याण होईल चांगले परी तुमचे पहावया भले मी मात्र नसेन असे म्हणून दुधाचा पेला नंदाला स्वकरांनी दिधला शरीरी पूर्ण संचारला आशीर्वाद त्यांचा मज म्हणती तुझा निश्चित मी भेटेन रे अवचित मज करिता खोलीत जागा ठेव चांगली आम्हान कळला अर्थ पुढे वाळीला कोणता अनर्थ आम्ही केवळ स्वार्थ पाहत होतो सदैव तेच शुक्रवारी पौर्णिमा दिनी जेवित असता सदनी हृदय विकारांचे झटक्यांनी जीवन ज्योत मालविली श्री वेतोबाचे स्वरूपात ज्योती जाऊनिया मिळत घरांत झाला एक आकांत भाऊ आमचे गेले की आता न ते बोलणार आता न ते पाहणार आता न ते दिसणार छत्र नेले हिरावुनी अश्रू भरल्या नयनी आम्ही होतो बैसोनी सुभक्त कुटुंबीय मिळोनी सभोवत आली त्यांचे अण्णा भाऊंचे सुभक्त भाषण देती स्मशानंत की भाऊ सारखे संत दुर्मिळ असती संसारी जैसे एकनाथ वागले भाऊ त्याची जीवन जगले जनार्दन स्वामी जाहले दुसरेच की जीवनी राग द्वेष प्रकोप कधी न येई त्यांचे समीप प्रेम करीते निष्पाप सर्वांवरी आपण मधुर मधुर बोलुनी कोणासही घेती आकर्षुनी ऐशा या संत चरणी नमन असो आमुचे ऐशी श्रद्धांजली वाहत तोच आश्चर्य आम्ही पाहत चितेतून बाहेर राहत येई आशीर्वाद द्याया आम्ही जातो आमचे गावा आमचा राम राम घ्यावा आता असो द्यावी कृपा असे काही सुचवीत अथवा जे न भेटती कोणी शेवटच्या याही क्षणी त्यांना आशीर्वाद देऊनी मनशांती दिदली ऐसे त्यांचे थोरपण मी तुम्हा काय सांगू म्हणून इह लोकींची चिंता जाण परलोकी ही करीती माझे द्वितीय पुत्रासी कथिले की तू विज्ञान पाहिजे घेतले तेथे तुझे होईल भले अन्य मार्गी जाऊ नको परी आजाराचे घडले कारण फीची तारीख गेली निघोन आणि वाणिज्याकडे विनाकारण जावे लागले त्याला ऐसे घरी असता घडत भाऊ येऊन स्वप्नांत चिमुकल्या नातवासी सांगत तुझं भेटेन समक्ष बसावे बैठकीचे खोलीत कोणा न घ्यावे संगत तेथे मी तुझं दिसत दारे असावी बंद मात पित्यांची संमती घेऊनी बसे खोलीत म येऊनी दिव्य ज्योती फोटो तुनी निघालीसे भाऊंच्या ज्योती स्थिरावे सोफ्यावरी भाऊ बनती देहदारी नातवास आपल्या विचारीन काय गडबड रवीची मी सांगितले होते त्याला विज्ञानाकडे जावयाला मग वाणिज्याचे बाजूला काय म्हणून गेला तो यतीन बोले आजोबाला वाटे फी भरण्यास उशीर झाला परी म्हणती सांग त्याला विज्ञानाकडेच जावे ऐशी गुरुची आज्ञा मिळता आम्ही प्रयत्न केला तत्परता विज्ञानाकडे जागा मिळता शांती लाभली आम्हाला ऐसी इहलोकीची चिंता भाऊ करीते परलोकी असता आणि स्वप्नात भेटून भक्ता निरोप घेती त्यांचा त्यांचे जे भक्त भेटती तन्नेत्री दुःखाश्रू धारा वाहतीन एवढेच वर्णन आहे पुरतीन. उणीव त्यांची सांगण्या त्यांची भास तसे उणीव कासा वेस होई जीव कारण तुझन येई किव आपुल्या भक्ताची माया केलीस अपार विदेही झालास सत्वर आता पाहू वारंवार सांग कोठे तुझला ऐसी ओढ लागता अनावर विचार येई सुंदर कि गुरु पादुका सत्वर घेऊन यावा घरी भाऊ ज्या नित्य वापरती त्या चपला घेऊन हाती हृदय धरण्या अति प्रेती गुरु पादुका म्हणून गुरु चरणाची होती माती तीच वाटे मज भागीरथी ललाटी लाविली अति प्रीती सुधन्य म्हणून पादुका आणल्या घरांत पत्नीचे मी देता हातात आणि काय आश्चर्य पाहात भाऊ उभे समोरी सस्मित होते समोरी 9 फूट उंच देहदारी नमस्कार करीतो वारंवारी श्री पादुका धरोनी मन जाहलेसे शांत भाऊ न गेले प्रत्येक शांत जरी न ते नित्य दिसत जवळ आहेत सदैव प्रथम होते स्वदेहात आता राहते विदेहांत भक्तास भोवतीत असत अदृश्य रूपाने स्वप्नात संगती येऊनी मी न गेलो तुमच्यांतुनी जो ध्याईल मजो नित्यमनी सन्मुख येईन त्याचे जे आवडीने गाती गीत त्याची न सोडी संगत नित्य भक्तां सवे राहत चिंता न करावी कोणी ऐशा त्यांच्या आठवणी भक्त नेती वस्तू म्हणून कोणी काठी चपला पैरणी नेती आपुले घरात कोणी ठेवती पूजे मधून सतत सन्मुख कोणी नित्य भाऊंच्या आठवणी उजळीत असती भक्त यावे यावे श्रोतेजन मी दाखवितो पादुका जाण पहाव्या तुम्ही नयन भरून गुरु पादुका परब्रह्म परब्रह्माचे घ्यावे दर्शन जीवन करावे पावन गुरु चरणाचे ध्यान निरंतर करावे तुम्ही ऐसे मी त्या सांगून पादुका दाखविला उघडून श्रोते त्या वंदून त्या शिरोधार्थ करीती आता बोलावे मज संगत जय जयकार भाऊंचा गर्जत तुमची न सोडू आता संगत ऐसा आशीर्वाद द्यावा भाऊ भाऊ आणि भाऊ तुमचे चरणापाशी राहू जीवन सर्वस्व तुम्हा वाहू अन्य काही नको बालका माझे पुष्पापरी तुम्ही जीवन घडविले करुणा जल शिंपून आता ते सुगंध भरून जगी डोलते अभिमाने भक्तीचा नसावा गर्व जाण परी गुरुचा असावा अभिमान परी कोणाचे न लेखावे कमीपण गुरुतत्व एक असेन जिथे दिसेल गुरुतत्व तेथे स्वीकारावे नम्रत्व गुरु हाची सर्वत्र भरला असे म्हणोनी नाना देह रूपे धरोनी गुरु येतात दिसोनी आणि कोणी निसर्गांतुनी प्रगटती समोर गुरु न केवळ देहधारी तो निसर्गांतूनही अवतरी विशाल रूप धारण करी संकुचित होऊ नको आता ठेवा विशाल दृष्टी जेथे जिथे दिसेल सृष्टी श्री गुरुची दिव्य दृष्टी येईल दिसोनी चराचरांत असे भरला अंबर भरोनी उरला तरीही शेष असे राहिला काय सांगू भव्यपण वेदचारी मुके होती श्री गुरुची गाण्या महती मग मी पामर अल्पमती काय तुझला सांगू शकेन दिव्य प्रभेचे निखाया दर्शन ज्योतिरूप जो होईल जाण तोच त्यांचे जवळ जाऊन दर्शन मात्र घेऊ शकेन अन्यथा तुम्ही भक्तजन दुरून घ्यावे नित्य दर्शन सुखी ठेवावे आम्हा म्हणून नमस्कारावे पदोपदी गुरु प्रत्यक्ष असे शिवापरी सांब भोळा खरोखरी भाव भक्तीने जो नमस्कारी प्रसन्न होई त्याला तरी यावे श्रोतेजन श्री धरोनी पादुका जाण अनन्य जावे तुम्ही शरण लीन व्हावे गुरुपदी तुमच्या सर्व मनकामना फलद्रूप होतील जाण मनी ठेवा शुद्ध भावना वारंवार वंदोनी भवतारके या तुझ्या पादुका ठेवीन मी माथा करावी कृपा गुरुनाथा. इति श्री भाऊ चरित्रामृत कथनम नाम एकादशोध्याय श्रीदेवेतुबार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु गुरु ओम गुरु ओम गुरु ओम.